हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अस्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्चम आपश्च मे विरुधश्रम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्चम एमश्चम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे पूषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं चम इन्द्रश्च मे द्यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। आपले मोबाईल फोन्स आपण बाहेर काढून तपासून पाहावेत आणि ते बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत ना आपण नीट पाहावेत। आजचं मनोगत सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पेंडसे या सादर करणार आहेत। त्या 10वीत असल्यापासून केंद्रात यायला लागल्या। परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह त्यांना लाभलेला आहे आणि स्वामी माधवनाथांचा अतिशय निकटचा सहवास त्यांना मिळालेला आहे। आपल्या बैठक व्यवस्थेमध्ये कितीतरी वर्ष सेवा करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि राणी या नावाने ते सुपरिचित आहे। आपण त्यांचं मनोगत आता ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तो मजा आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा, तो मजा आठवतो गुरुराया। सर्व साधक विश्वांचे प्राण ज्यांच्या ठिकाणी विसावा घेत होते, ज्यांचा हात आपल्या मस्तकावर ठेवताच मन अगदी आनंदाने भरून जात होतं, अशा गुरु माऊलीला खरं तर मुद्दामून आठवलं असं जात नाही। हृदयाच्या खोल कप्प्यात त्यांच्या नावाचं सतत गुंजन चालू असतं। परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांचं प्रथम दर्शन मला नेमकं केव्हा घडलं हे आता आठवत नाही, कारण मी साधारण 6-7 वर्षांची असल्यापासूनच स्वामीजी आणि सौ सरलाताई यांचं नित्य दर्शन आम्हाला घडत होतं। स्वामीजी जिथे भागेश्वर निवासमध्ये राहत होते त्यासमोरच्याच वैद्यवाड्यात आम्ही राहत होतो। साधारण 1977-78 सुमारास, म्हणजे मी दुसरीत गेल्यानंतर, आईबाबांबरोबर स्वामींच्या दुकानातून शाळेच्या युनिफॉर्मच्या कापडाची खरेदी करायची आणि त्यांच्या दुकानासमोरच असलेल्या गुमास्ते आजोबांच्या दुकानात तो शिवायला टाकायचा असा दरवर्षीचा परिपाठ ठरलेला होता। स्वामींनी दुकान विकेपर्यंत त्यात कधीही खंड पडला नाही। स्वामीजी आणि सरलाताई भागेश्वर मधून बाहेर पडले आणि त्याच वेळेला मी आईबरोबर बाहेर जात असेन तर आई त्या दोघांनाही खाली वाकून नमस्कार करे, मलाही करायला सांगे. आपण नमस्काराला खाली वाकल्यावर हे दोघेही हात जोडतात याचं आश्चर्य मला त्या वयात देखील वाटत असे. स्वामीजी राहत असलेली भागेश्वर निवास ही एक मोठी चाळवजा बिल्डिंग होती. खाली फरशीचं अंगण, स्वामींच्या घराबाहेर असलेला मोठा पॅसेज, भागेश्वरची गच्ची हे आम्हा मुला मुलींना खेळायला एक मोठं साधनच होतं. तिथे आम्ही मोकळेपणाने खेळत असू. खेळता खेळता किंवा स्वामींची मोठी नात मोनिका हिला बोलवण्यासाठी स्वामींच्या घरात देखील मला जायला मिळत असे. तिथे हॉल सदृश अशी खोली होती. तिच्या दरवाजासमोरच देवघर होतं. त्या देवघरात ज्ञानोबांची प्रसन्न अशी मूर्ती होती. तिथे दरवळणारा तो मंद सुगंध, शांत वातावरण मला आजही जसंच्या तसं आठवते. त्यानंतर स्वामीजींनी भागेश्वर निवास सोडलं. त्यांच्याकडे खूप जण येत असतात, जागा कमी पडत असेल म्हणून दुसरीकडे राहायला गेले असतील असा अंदाज मी काढला. 1987 साली मी 10वी झाले. वयाचा आणि आजूबाजूच्या मैत्रिणींचा परिणाम असेल स्वभावात एक प्रकारचा तापटपणा, हट्टीपणा आला होता. आत्ताच यावर काम करायला हवं या विचारांनी आईनी एक दिवस फतवा काढला की तू आपल्याखाली तारा कांचन राहतात त्यांच्याबरोबर केंद्रात जा. केंद्र म्हणजे नेमकं काय मला काहीच कल्पना नव्हती. स्वामी सरलाताई त्यांच्याकडे येणारे लोक मी नेहमी बघत होते पण तिथे नेमकं काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती. एकच दिवस तर जायचंय या विचारांनी मी कांचनताईबरोबर जाण्याची वेळ आणि दिवस ठरवला. ताराताई, कांचनताई या दोघीही आम्ही राहत होतो तिथेच खाली राहायच्या. दोघींचं शांत, साधं आणि सरळ वागणं बोलणं कोणाच्याही लक्षात येईल असंच होतं. मी कांचनताईबरोबर भाऊबीजेच्या दिवशी 1987 साली प्रथम माया अपार्टमेंटच्या केंद्रात आले. बरोबर 7:30 स्वामींनी प्रथम हॉलमध्ये आल्यावर हळुवारपणे डाव्या हाताच्या पिलरवरची दिव्याची बटणं दाबली. दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार करत ते आसनावर बसले. केंद्र झाल्यावर कांचनताईंनी नमस्कार करताना स्वामीजींची माझी ओळख करून दिली. ही राणी आमच्या वर राहते. वर राहते हे ऐकल्यावर स्वामींनी डोक्यावर राहते म्हणजे आता हिचा भार तुम्हीच घ्यायचा असं अगदी मिश्किलपणे हसत म्हणाले. मला तर आश्चर्यच वाटलं. इतकं मन मोकळं, खेळीमेळीचं वातावरण असेल याची कल्पना नव्हती. पण स्वामींच्या या वाक्यांनी जादू केली आणि मी केंद्रात माझ्याही नकळत येऊ लागले. आत्ता जशी इथे गुरुवारी वेगवेगळ्या साधकांची मनोगत आपण ऐकत आहोत अशीच मनोगत मी नुकतीच केंद्रात यायला लागले होते तेव्हा बुधवारी माया अपार्टमेंटमध्ये चालू होती. या मनोगतांमधून माझ्यासमोर स्वामींची वेगवेगळी रूपं समोर येत होती. आत्ताही अगदी ठळकपणे जी मनोगत आठवतात ती म्हणजे उपाध्ये काकू म्हणजे आपली गौरी सरदेसाई हिची आई, शेखर चव्हाणची आई चव्हाण आजी यांचं मनोगत. त्यांना आलेले स्वामींचे अनुभव या मनोगतांमधून प्रगट होत होते आणि माझ्यासमोर केवळ दुकानदार म्हणून असलेले, मोनिकाचा आजोबा म्हणून असलेले स्वामीजी आता आपल्या जीवनाचं कल्याण करणारे, आपले कोणीतरी खूप जवळचे आहेत अशी श्रद्धा निर्माण होऊ लागली. मी केंद्रात स्थिर होण्यासाठी मला लाभलेल्या संगतीचा खूप महत्वाचा वाटा आहे. केंद्रात जाताना मी कधी कांचनताई तर कधी राधिकाताई, निरंजनाताई, ताराताई यांच्याबरोबर जात असे. त्यावेळेला अध्यात्म मंगलधामची वास्तू नुकतीच झाली होती. सदाशिव पेठेतून प्रभात रोडला जाणं म्हणजे लांब जाणं असं माझ्या बाबांना वाटे. ते एकटीला मला पाठवत नसत पण या तयांपैकी कोणी आहे म्हटलं की तयार होत असत. त्यांच्याबरोबर येताना जाताना स्वामींच्या आठवणी, अनुभव ऐकायला मिळत. या सर्वांची स्वामींवरील भक्ती, प्रेम, श्रद्धा पाहून मला अचंबित व्हायला होत असे. एखाद्या व्यक्तीवर एवढा विश्वास कसा काय असू शकतो असं वाटे. सद्भक्त मिलिंददादा हा शेजारच्याच वाड्यात राहत होता. त्याच्याकडे येणारे सद्भक्त पंकजदादा, विजयदादा, स्वामी मकरंदनाथ, गजानन यांची स्वामी कार्यावरची निष्ठा, ते संसारी असून देखील कार्यासाठी त्यांची चालणारी धावपळ बघून आश्चर्य वाटे. स्वामींचं तरुण वर्गावर विशेष प्रेम होतं. ते म्हणत 20 ते 40 हेच वय आहे परमार्थ करण्याचं. मनावर आत्ताच संस्कार व्हायला हवेत, ध्यानाची नामाची गोडी लागायला हवी, त्यासाठी केंद्रात यायला हवं. स्वामींचं हे साधं सरळ बोलणं मनाला थेट जाऊन भिडत असे. त्यांचं ज्ञानेश्वरी दासबोधावरचं प्रवचन खूप कळत होतं असं नाही, पण त्यांचं आवेशपूर्ण बोलणं, साधी सोपी उदाहरण देऊन तर कधी विनोदानी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणं, असं सर्व बघण्यासाठी अक्षरशः केंद्रात येण्याची धडपड व्हायची. त्यांच्या दर्शनानी, बोलण्यानी, हसण्यानी संपूर्ण जगाचाच विसर पडायचा. असं वाटायचं जगात ज्यांना कोणाला दुःख आहे त्यांनी इथे यावं, सगळं सुख आहे ते इथून घेऊन जावं, कारण माझ्या स्वामींपाशी आलं की सगळं दुःख संपतं, फक्त आणि फक्त आनंद तिथे मिळतो. त्यावेळी सोमवार ते रविवार रोज केंद्र असे, त्यामुळे स्वामींचं दर्शन अगदी दररोज घडे, फक्त मंगळवारी केंद्र नसे. त्यांच्या विश्रांतीचा तो दिवस असे, अर्थात त्या दिवशी ते त्यांची काही वैयक्तिक कामं करण्यासाठी बाहेर पडत. असंच एका मंगळवारी मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेज सकाळचं होतं, 9:30 सुमारास मी मध्येच घरी आले. SP कॉलेजमधून घरी यायला 5 मिनिटं सुद्धा पुरत. घराचा जिना चढत असताना मला आतूनच खूप स्वामींची आठवण येत होती आणि सारखं वाटत होतं की स्वामी इथे आले होते का. मी घरी वर जाताना वाटेतच तारात्याची खोली लागे, तिचं दार मला उघडं दिसलं. मी तिला अधीरतेने विचारलं, ताराते स्वामीजी आले होते का ग? ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणली, अगं तुला कसं माहिती, आत्ताच स्वामी आणि सरलातेही बँकेत जाण्यासाठी बाहेर पडले होते, जाता जाता ते इथे डोकावले आणि आता बँकेत गेले. मी तिचं पुढचं काही बोलणं ऐकलंच नाही, तशीच धावत सुटले. बादशाहीच्या बोळातून डावीकडे वळून टिळक रस्त्याला लागले. मला ते कोणत्या रस्त्याने गेले काहीच माहीत नव्हतं. टिळक रोडला गेल्यावर आनंद पुस्तक मंदिराच्या इथे पाठमोरे दोघेही दिसल्याबरोबर मी स्वामी स्वामी अशा हाका मारल्या. त्याबरोबर दोघांनी मागे वळून बघितलं. स्वामी म्हणाले, अगं किती दम लागलाय, तुला कसं कळलं आम्ही इकडून चाललोय? मला तर काही सुचत नव्हतं. त्या दोघांचं दर्शन तिथेच मी रस्त्यात घेतलं, त्यांना नमस्कार केला. आजूबाजूच्या गर्दीचं देखील मला भान राहिलं नाही. सद्गुरु माऊलीचं ते दर्शन माझ्या स्मृतीपटलावर अजूनही तसंच्या तसं आहे. स्वामींच्या बरोबर पावस, बारामती, आळंदी अशा यात्रांना देखील जायला मिळालं. भव्य, दिव्य असं या यात्रांचं वर्णन करावं लागेल. बारामतीच्या आनंद यात्रेत तिथे अक्षरशः दिवाळी साजरी केली होती. सगळीकडे पणत्या लावल्या होत्या. अत्यंत पवित्र असं सगळं वातावरण झालं होतं. स्वामीजींकडे यायला लागून आता 5-7 वर्ष झाली होती. 1983 साल उजाडलं. हळूहळू घरात लग्नाचा विषय निघू लागला. माझं तर मन सैरभैर झालं. स्वामींपासून, केंद्रापासून लांब जायचं अशा नुसत्या विचारानं देखील मला रडायला यायचं. पण स्वामीजी आश्वस्त करायचे, अगं माझ्यापासून मी तुम्हाला कसं लांब पाठवीन. आणि स्वामींनी त्यांचा शब्द पाळला. केंद्रात येणाऱ्या समीरशी त्यांनी माझा विवाह ठरवला. लग्नाच्या आधी आम्ही म्हणजे बाबांनी वडगावला घर घेतलं. त्यावेळेला पुण्याच्या बाहेरच ते होतं. बसही खूप वेळानी असत. संध्याकाळच्या केंद्रात वेळेवर पोहोचण्यासाठी त्या दिवशी मी सायकलवरून केंद्रात आले. केंद्र झाल्यावर स्वामींनी विचारलं, अगं त्या सिंहगडाच्या पायथ्यापासून तू कशी आलीस? मी म्हटलं, स्वामीजी मी सायकलवरून आले. त्या ऐकल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. मला म्हणाले, जाताना मात्र समीरला सोडायला सांग, एकटी जाऊ नकोस. स्वामींच्या सान्निध्यात, केंद्राच्या वातावरणात इतकं भान हरपलं होतं की आजूबाजूच्या जगाचा जणू विसरच पडला होता. पण काळ पुढे सरकत होता. स्वामींना अर्धांगवायूचा अटॅक आलेला होता. तेव्हा त्यांच्या प्रवचन करण्यावर, वैयक्तिक गाठीभेटी घेणं यावर अगदी काही काळ मर्यादा आली होती. त्यांची त्या वयातील जिद्द बघून खरोखर थक्क व्हायला होत असे. ते म्हणत, रडत राहू परमार्थ केलेला मला आवडत नाही. हं बघू असं कशाला म्हणायचं, मला जमेल मी हे करणारच असं नेहमी म्हणावं. हा आत्मविश्वास स्वामींच्या या 2 शब्दातून मी कायमच घेत राहिले. मला त्याआधी कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी स्वतःवरच विश्वास वाटत नसे. खूप भीती वाटे, आपण हे करू शकू का असं वाटे. पण स्वामींचे हे शब्द आठवताच माझा स्वतःवरचा विश्वास वाढला. प्रत्येक कृती आत्मविश्वासपूर्वकपणे करण्याचा मी प्रयत्न करू लागले. स्वामी नेहमी म्हणत, अजून 10 वर्ष तरी मला काही होणार नाही, हे कार्य अजून मोठं झालेलं मला बघायचं आहे. स्वामींच्या या वाक्यांनी अगदी निश्चिंत वाटायचं. स्वामींना कधी काही होईल अशी पुसटची शंका देखील आली नाही. 30 जुलै 1996 रोजी स्वामीजींनी देह ठेवला. असं वाटलं या जीवनात आता आपल्याला जगण्यासारखं काहीच उरलं नाही. इतके मोठे ज्ञानी संत आपल्यापाशी आपल्याच वयाने होऊन बोलत वागत होते. कितीतरी लहान गोष्टी आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो. हे आता कधीच होणार नव्हतं. स्वामीजी केंद्रात नाहीत यावर विश्वासच बसत नव्हता. मी कितीतरी दिवस माया अपार्टमेंटमध्ये वरती येण्याचं टाळत असे. त्यांच्या नेहमीच्या आसनावर बसून सर्व साधकांवर प्रेमळ दृष्टी फिरवणारे स्वामी तिथे नाहीत म्हणून मन व्याकुळ होत असे. पण केंद्रात तर यायलाच हवं होतं, कारण स्वामीजी नित्य सांगत, मी कुठे असेन तर इथे या केंद्राच्या वास्तूंमध्ये तुम्ही इथे नित्य येत राहा. स्वामीजींनी उभारलेली ही ध्यान केंद्र, हा सगळा साधक परिवार, ही आपल्या सर्वांच्या आयुष्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. नुसती ध्यान केंद्राची वास्तूच नाही तर इथे नित्य चालणारी प्रवचन, सत्संग, ध्यान साधना यात वर्षानुवर्ष कुठलाही खंड पडलेला नाही. स्वामी माधवनाथांनी पेरलेल्या या आत्मदर्शनाच्या बीजांमधून स्वामी मकरंदनाथ आत्मसमाधानाचा वटवृक्ष निर्माण करत आहेत. कुणीही या ज्यांना या संसार तापातून विसावा हवा आहे त्यांनी, ज्यांना नेमकी साधना हवी आहे त्यांनी. असंख्य जीव इथे विसावत आहेत, तृप्त होत आहेत. स्वामी माधवनाथांनी जे माणूस घडवण्याचं कार्य चालू केलं तोच वसा स्वामी मकरंदनाथ अत्यंत तेजस्वीपणे पुढे नेत आहेत. स्वामीजी, गेले वर्ष दीड वर्ष माझी केंद्रातील उपस्थिती, घरी सासूबाई बेडरिडन असल्यामुळे जशी जमेल तशी असते, पण केंद्राच्या वेबसाईटमुळे तुमची प्रवचनं झूम करून डाउनलोड करून मी ऐकते. दिवसभरात सतत काहीतरी तुमचे स्वामींचे शब्द कानावर पडतील यासाठी धडपडत असते, त्यामुळे मला आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याचं मानसिक धैर्य मिळतं. कधी कधी खूप खचते पण निराश मात्र नक्कीच होत नाही. तुम्ही आम्हा सर्व साधकांवर करत असलेल्या प्रेमाचा आठवतो. मी तुमच्या बरोबर आहे हे वाक्य आठवतं आणि मन अगदी निश्चिंत होतं. घरातील परिस्थितीनुसार मी आणि समीर केंद्रातील सेवेसाठी येण्याचं नियोजन करतो आणि स्वामीजी तुमच्याच कृपेने ते सहज जमतं. हे सर्व मनोगत लिहित असताना स्वामीजींच्या सहवासातले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे खूप प्रसंग आठवत होते. तेव्हा खरंच काही कळलं नाही, परंतु या प्रत्येक क्षणांनी मला घडवलं. परमार्थ म्हणजे नेमकं काय करायचं हे काहीच माहीत नसलेल्या मला माझ्या सद्गुरू माऊलींनी अक्षरशः बोटाला धरून चालवलं, इथे स्थिर केलं. त्यांच्याकडे मी काय मागणार? साधना, श्रवण, सेवेने युक्त अशा बिल्वदलाचा अभिषेक तुमच्या चरणांवर यापुढील आयुष्यात माझ्याकडून नित्य घडू देत, हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम.
स्वामी स्वामी माधवनाथांनी एक अद्भुत दुनिया उभी केली हे खरं आहे. ते साधक विश्व असा शब्द प्रयोग करायचे आणि त्यांनी निर्माण केलेलं साधक विश्व हे त्यांच्या भोवती फिरत असायचं. जसं सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात तसं स्वामीजींचं साधक विश्व स्वामीजींभोवती फिरत होतं. स्वामीजी त्याचा केंद्र होते, स्वामीजी त्याचा आधार बनून राहिलेले होते. आणि आज देखील हे साधक विश्व स्वामीजींच्या भोवतीच फिरत आहे. तुमच्या समोर असलेला मी आभासात्मक आहे. याचं कारण मीच स्वामीजींच्या आठवणींभोवती रुंजी घालत असतो. आणि त्यांना आठवून जमेल तसं बोलतो, जमेल तसा वागतो, त्या त्या वेळेला योग्य वाटेल तसे निर्णय घेतो. तेव्हा जसं करत होतो तसाच. सद्गुरूंवर असलेलं आपलं अवलंबित्व म्हणजे श्रद्धा आणि अवलंबित्व आपल्याला समाधानाकडे घेऊन जातं असा माझा अनुभव आहे. तुमचाही तसाच अनुभव आहे. आणि प्रसंगी आता हे काम मोठ्या ताकदीनी पेललं असं जेव्हा मी ऐकतो तेव्हा मनातल्या मनामध्ये मला माझ्या मर्यादांची खूप जाणीव असते, व्यक्ती म्हणून, मनुष्य म्हणून. आणि हे माहीत असतं की हे स्वामीजींच्या भोवतीच खरं फिरतं आहे. या शिंदे अभंग म्हणा. राणीचं आजचं जे मनोगत ते अतिशय प्रांजल, स्वच्छ आरसपाणी ज्याला म्हणू असं, तिच्या विचारांचं आणि भावनांचं अतिशय सुयोग्य प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटलं.
जैसा भाव तैसी प्रीति, जैसा भाव तैसी प्रीति, जैसी प्राप्ति तैसी स्थिति, जैसी प्राप्ति तैसी स्थिति, हाची परमार्थी मुख्यार्थ. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार चितसे भक्ती, मी दुबळार चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, नमस्कार माझा सद्गुरु माधवनाथ, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी मकरंदनाथ. मन लागो मेरे यारो फकीर में, मन लागो लागो मेरे यारो फकीर ने फकीर ने फकीर ने जो सुख पाओ नाम जपन में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यारो फकीर में भला बुरा सबका सुन ले भला बुरा सबका सुन ले कर गुजरान गरीबी में कर गुजरान गरीबी में मन लागो मेरे यारो फकीर में प्रेम नगर में रन हमारी प्रेम नगर में रन हमारी भली बनी आई सबूरी में भली बनी आई सबूरी में मन लागो मेरे यारो फकीर में फकीर में आखिर ये तन खाक मिलेगा आखिर ये तन खाक मिलेगा कहा फिरत है मगरूरी में कहा फिरत है मगरूरी में मन लागो मेरे यारो फकीर में फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यारो फकीर में कहत कबीरा 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 कहत कबीरा 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 कहत कबीरा सुन भाई साधु कहत कबीरा सुन भाई साधु साहब मिलेगा सबूरी में साहब मिलेगा सबूरी में मन लागो मेरे यारो फकीर में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यारो फकीर में फकीर में फकीर में
हरी 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 स्वामी जी गेले कित्येक दिवस महीने एक वेगळाच प्रॉब्लेम येतो आहे गणेशपुरम मध्ये आल्यावर सकाळी आपल्या सहवासात ध्यान केल्यानंतर किंवा सत्संगानंतर किंवा काही कामानिमित्त नुसते आपल्या सहवासात घालवल्यानंतर मन कितीतरी काळ निस्तरंग होऊन जाते या सत्संगतीतून बाहेर पडूच नये असे वाटते परंतु ते शक्य नसते इथून बाहेर पडून नोकरी व्यवसाय किंवा आपल्या घरी परत जावेच लागते खरा प्रॉब्लेम आता सुरू होतो इतका वेळ अतिशय शांत झालेल्या मनाला घरी कामाच्या ठिकाणी अचानक वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते सतत काही ना काही लौकिक चर्चा संवाद कधी कधी संघर्ष निर्माण करणारे प्रसंग समोर येतात आणि शांत झालेले मन अगदी उलट्या बाजूला जाऊन नकळत चिडचिड सुरू होते उद्विग्नता येते असे वाटते कशाला या वातावरणामध्ये आलो घरच्या मंडळींनाही वाटते की एवढे सत्संगात राहून हे आले आणि आता एकदम अशी चिडचिड का होते आहे त्यापेक्षा आम्ही बरे ध्यान बिन फार करत नाही तरी शांत राहू शकतो माझे कुठे चुकते आहे सत्संगात साधनेमध्ये समाधान शांती आपल्या कृपेने नक्की मिळते आहे हे खरे परंतु नंतर होणाऱ्या या बदलाला सामोरे कसे जाऊ सतत अनुसंधानात राहावेसे वाटते आहे पण जमत नाही. केंद्रानंतर त्यामध्ये झालेल्या अंतरंग श्रवणानंतर कुणाशीही काही बोलू नये असे वाटत असतानाच एकामागोमाग एक व्यावहारिक गोष्टींचे आघात अगदी ध्यान मंदिरातच सुरू होतात. त्यावेळी खरोखरच डोक्यात कुणीतरी काठी मारते आहे असे वाटते, परंतु कितीही सांगितले तरी आपली मनस्थिती इतरांना समजू शकत नाही असे जाणवते, किंवा त्या सर्व बदलांना लगेच तोंड देण्याची माझी क्षमता तरी कमी पडते आहे. काय करू, ध्यानातून मिळणारी शांती आणि व्यवहारात शिरताना येणारी अशांती यामध्ये बफर म्हणून काय करता येईल, कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचाच हा प्रश्न एक प्रकारे प्रामाणिक साधकाचा, प्रत्येक साधकाचा हा प्रश्न आहे. आता आपण राणीच्या मनोगतामध्ये देखील ऐकलं की सगळ्यांना सांगावं असं वाटतं की खरं समाधान, खरा आनंद, खरी शांती इथं आहे आणि तुम्ही इथं या. तिच्या मनोगतात आपण असंही ऐकलं की आता घरच्या अडचणींमुळे फारसं येता येत नाही. तिच्या घरी तिच्या सासूबाई बेडरिडन असल्यामुळं केंद्रात गेले 1.5 वर्ष मनासारखं येताच येत नाहीये. अशा वेळेला शांत राहण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी धीर सुटतो. पण स्वामीजींच्या आठवणीमुळं, झूमवर प्रवचन ऐकल्यामुळं अथवा इंटरनेटवर प्रवचन ऐकल्यामुळं, त्या विचारात राहिल्यामुळं हळूहळू त्याच्यातून मी बाहेर देखील पडते आणि बाहेर पडायला जमायला लागलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न आणि याचं उत्तर हे समोरासमोरच इथं आहेत असं मला वाटतं. आणि याचं उत्तर मी देत नाहीये, तर याचं उत्तर राणीच्या मनोगतातून येऊन गेलं. सद विचारामध्ये समाधान असतं. तुम्हाला जे माझ्या संगतीमध्ये समाधान मिळतं, तो माझ्या संगतीचा प्रभाव नसून सद विचारांचा प्रभाव आहे. सद विचार ईश्वरासंबंधीचे विचार, परमात्म्यासंबंधीचे विचार, आत्म्याविषयीचे विचार हे प्रसृतच होत नाहीत, कोणीच कुणाला सांगत नाही. ते इथं सांगितले जातात, इथं बोलले जातात. इथं आलं की संसारातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यातली एकही गोष्ट इथं बोलली जात नाही. असं असल्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येकालाच एक मोठा रिलीफ आहे. एरवी तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जाऊन बसा त्याच गोष्टी, तुमच्या मित्रांकडे जाऊन बसा त्याच गोष्टी, तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसा त्याच गोष्टी. सगळीकडे कलकल चाललेली आहे, सगळीकडे जणू कामनांचा, लोभाचा, विषयांचा, मत्सराचा बाजार भरलेला आहे असं तुम्हाला अनुभवाला येईल. एक स्वच्छ ठिकाण जर कोणतं असेल या सगळ्या गोष्टीपासून दूर असलेलं, तर ते फक्त इथंच आहे, हेच आहे असं तुम्हाला पक्क लक्षात आलेलं आहे, अनुभवाला येत आहे. असं असल्यामुळं तुम्ही जेव्हा इथं येता तेव्हा ज्या आघात करणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाहेरच्या बाहेरच राहतात. इथं जे श्रवण घडतं त्या श्रवणामुळं त्या बाहेरच्या गोष्टी नुसत्या बाहेरच राहत नाहीत, तर तुमच्या आत अंतरंगामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद, तृप्ती, प्रेम, ईश्वरावरचा भाव, श्रद्धा या गोष्टी जाऊन स्थिरावतात. जणू एखादं पाण्याने भरलेलं असं भांडं असावं आणि त्याचा गाळ बसावा खाली, तुरटी फिरवल्यावर चमत्कार व्हावा आणि तो गाळ सगळा खाली बसावा, असं तुरटी फिरवण्याचं काम तुमच्या विचारांवर इथं घडतं. तुमचं मन निर्मळ होतं, तुमचं चित्त निर्मळ होतं, तुमचं अंतःकरण ईश्वर प्रेमाने भरलं जातं, तुमची बुद्धी, बुद्धीचे निश्चय, जड एरवी बुद्धीचे निश्चय असतात ते निश्चय इथं सूक्ष्म आत्म्यासंबंधीचे असे होऊन जातात आणि त्याचं तुमचं तुम्हालाच समाधान मिळतं. त्यांनी असं म्हटलंय की इथं तुमच्या सहवासामध्ये ध्यान केल्यानंतर, सत्संगानंतर किंवा काही कामानिमित्त नुसतं आपल्या सहवासात वावरल्यानंतर मन कितीतरी काळ निस्तरंग होऊन जातं. याचं कारण इथल्या मंडळींच्या सहवासामध्ये बाहेरच्या लौकिक गोष्टींपैकी कशाची चर्चा होत नाही. मन निस्तरंग होईल, शांत होईल, कामनारहित होईल असंच इथं सगळं चाललेलं असतं. असं असल्यामुळं आतली जी शांती, जी जिचा आपल्याला प्रत्यय नसतो, ती आपलीच शांती आपल्याला प्राप्त होते. आणि मग खरा प्रश्न सुरू होतो असं त्यांनी म्हटलंय की याच्यातून बाहेर पडलं आणि मग नंतर नंतर तर म्हटलंय की काय म्हटलंय नंतर. अशा श्रवणानंतर आता कुणाशीही बोलू नये असं वाटत असतानाच, बर का, एका मागोमाग एक व्यावहारिक गोष्टींचे आघात अगदी ध्यान मंदिरातच सुरू होतात. मी तुम्हाला सांगतो की स्वामीजी सांगत असत आणि आपल्या केंद्रात देखील सांगण्याची गरज आहे, आपण सांगत नाही आहोत. ते सांगण्याची आवश्यकता आहे. स्वामीजींच्या इथं माया अपार्टमेंटमध्ये आम्ही जवळपास रोजच्या केंद्रात निवेदन करत असू की ध्यान केंद्रातून बाहेर पडताना इथं एकमेकांशी बोलू नका, बर का, आठवतं असं निवेदन ऐकल्याचं. इथं एकमेकांशी बोलू नका. इथं खाली उतरल्यानंतर या चिमणबागेच्या चाळीतून टिळक रोड पर्यंत तुम्ही मौनात जा आणि तुमची गाडी टिळक रोडला घेतल्यावर तिथून घरी जाईपर्यंत देखील मौनात तुम्ही जा. मी असं म्हणतो की तुम्ही बोलताच कशाला, ध्यान मंदिरातच व्यावहारिक गोष्टी सुरू होतात, म्हणजे मी गेल्यावर होत असणार, त्या तुम्ही सुरू करताच कशाला. तुम्ही कोणाशी बोलूच नका आणि कोणीच कोणाशी बोलू नका. म्हणजे असं होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न करतेय आणि ती तशीच निघून गेली की पहिल्या व्यक्तीचा गैरसमज होईल. पण पहिल्या व्यक्तीनेच लक्षात ठेवायला पाहिजे की इथं बोलायचं नाहीये. हे आपण अशा करता इथं सांगत नाही की इथं एक नकळत कल्चर डेव्हलप झालं स्वामीजींनी निर्माण केलेलं आणि ते चालूच आहे असं माझी समज आहे. माझा समज असा आहे की ते चालूच आहे, कारण ते अंगवळणी पडलेलं आहे. पण हे वाचून असं वाटतं आहे की नवीन नवीन येणाऱ्या लोकांना, नंतर नंतर येणाऱ्या लोकांना त्याची आठवण करून देणं गरजेचं आहे. स्व स्वामीजींच्या इथं खाली माया अपार्टमेंटच्या चौकामध्ये टाकीपाशी केंद्र सुटल्यानंतर इतके लोक एकमेकांशी बोलायचे की समोर जे खरे राहतात, वर जे खरे राहतात, शेजारी पाटणकर काकू राहतात, त्या खऱ्यांकडून एकदा स्वामीजींना निरोप आला की खाली लोक उतरल्यानंतर इतके बोलत असतात आणि ते बोलणं जवळपास 15-20 मिनिटं अर्धा तास चालू असतं, ते बिचारे त्यांच्या घरात टीव्ही पाहत असत. तर आम्हाला तो गोंधळ सहन होत नाही. तेव्हा स्वामीजींना लक्षात आलं की लोक इथं ऐकतात आणि बाहेर गेल्या गेल्या विसरतात असं स्वामीजींना समजलं. हे असं काहीतरी कानावर आल्याखेरीज हे कळत नाही की आपण हे एवढं ऐकल्यानंतर लोक त्या ऐकण्याचं काय करतात हे तसं लक्षात येत नाही. आणि मग ही नियमित निवेदनं सुरू झाली की कुणीही माया अपार्टमेंटच्या खालच्या चौकात बोलत उभं राहू नका. पण तिथं बोलत उभं राहू नका असं जर सांगितलं तर चाळीत जो रस्ता आहे चिमणबागेचा त्यांच्या दारासमोर लोक उभं राहतील आणि बोलतील, तिथंही बोलू नका. मग टिळक रोडवर जा आणि आपल्या गाड्या काढा आणि थेट घरी जा, बोलू नका असं सांगायला लागत असे. ते निवेदन मी पुन्हा एकदा इथं करतो. केंद्र संपल्यानंतर तशाच मनस्थितीमध्ये मौनामध्ये केंद्र रिकामा व्हायला पाहिजे. गणेशपुरमच्या इथं खाली तुम्ही गेलात त्या चौकात देखील एकमेकांशी बोलू नका. रस्त्यावर गेलात तर गाड्या आपल्या काढा आणि निघून जा. याचं कारण तुम्ही ज्या जगातून ज्या विश्वातून इथं येता आणि इथं एक वेगळं साधकांचं विश्व आहे असं आपण म्हणतो. ते साधकांचं विश्व माझ्याबरोबर बसल्या एवढंच मर्यादित ठेवू नका. तर इथून बाहेर पडल्यानंतर या विश्वाबद्दल म्हणजे येणाऱ्या सगळ्या साधकांबद्दल सद्भाव राखून तुम्ही मौनात घरी जा. जे काही ऐकलेलं आहे त्याच्या चिंतनामध्ये घरी जा. म्हणजे एक चांगलं झालं की या प्रश्नाच्या निमित्ताने मला एक निवेदन करायला मिळालं, कारण हे निवेदन मीच माया अपार्टमेंटमध्ये करत होतो आणि कित्येक वर्ष करत होतो. तरी देखील तुम्ही घरी जाल, इथं कोणाशी बोलणार नाही, पण घरी तुम्ही कसे मौनात राहू शकाल? घरी जाईपर्यंत तुम्हाला तुमची मनस्थिती सावरता येऊ देत. तुम्ही इथली जी शांती आहे ती शांती टिकवून प्रथम पुण्याच्या रहदारीमध्ये गाडी तर चालवा. पुण्याच्या रहदारीमध्येच तुमची शांती भंग पावण्याचे बरेच प्रसंग येतील. कारण माझी अशी कल्पना आहे की स्कूटरवरून किंवा मोटरसायकलवरून जात असताना तुम्ही रस्त्यामध्ये घरी पोहोचेपर्यंत निदान 2-3 जणांना वाचवता आणि निदान 2-3 जणांनी तुम्हाला वाचवलेलं असतं. तुमची शांती तेव्हा ढळण्याचा प्रसंग येतो, कोणी अचानक तुमच्या मध्ये येतो तेव्हा आणि अनवधानानी तुमच्या लक्षात न आल्यामुळं पण दुसऱ्यांनी तुम्हाला वाचवल्यामुळं तुम्ही सावधही होता. तुम्ही तुमची शांती राखून गाडी चालवा. सिग्नल येतो आहे, तुम्ही आता काही झालं तरी आपल्याला तो ओलांडायचा आहे, पण तेवढ्यात जर सिग्नल पडला, लाल सिग्नल जायचं नाही असं तुमच्या लक्षात आलं तर जरा शांती राखून थांबा. ही शांती भंग होऊ देऊ नका. आणि घरी गेल्यावर देखील आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं जरा चिंतन करा. हा परमार्थ तुमच्यापुरता आहे, तुम्ही इथं ऐकलेला तो इथं तुम्ही ऐकला म्हणून घरी गेल्याबरोबर दुसऱ्याला सांगू शकत नाही, कारण तो त्याच्या वातावरणात आहे, त्याच्या विश्वात आहे. त्याचं आणि तुमचं विश्व आत्ता एकसारखं नाहीये. तो त्याच्या विश्वातून तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही तुमच्या विश्वातून म्हणजे केंद्रात जे विश्व तुमचं आहे त्या विश्वातून बाहेर पडताना रहदारीशी ऍडजस्ट झालात, लोकांशी ऍडजस्ट झालात, तसंच घरी देखील ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ घ्या. तुम्ही शांती राखून बोला, तुम्हाला जे काही बोलत असतील ते जरा ऐकून घ्या असं मी म्हणेन. ते त्यांच्या मनस्थितीतून बोलत असतील आणि जर तुम्ही म्हणालात की हे काय लगेच मी आल्या आल्या सुरू केले, तर त्यांना ते तुम्ही आल्या आल्या असलं तरी त्यांच्या तऱ्हेने ते कायमच चालू आहे तुमच्या घरामध्ये. तुम्ही थोडे त्यांच्याशी त्या वातावरणाशी मिसळून गेलात, त्या वातावरणात राहिलात, थोडे त्यांच्या शांत वृत्ती ठेवून त्यांच्यासारखे व्हा. आठवा आपण जायच्या आधी घर कसं होतं आणि तसंच घर आहे, घरात काही फरक पडलेला नाहीये, आपल्या मनात फरक पडलेला असला तरी. असं असल्यामुळे मग तुम्ही ती शांती राखून घरातल्या लोकांशी बोला. इथं कोणी डॉक्टर असतील समजा, तर ते तुम्हाला सांगतात की बाहेरून आलात तुम्ही, उन्हाळा चालू आहे, 40 डिग्री टेम्परेचर, तिथून आल्या आल्या तुम्ही पंखा लावू नका असं डॉक्टर तुम्हाला सांगतील. आल्या आल्या तुम्ही पाणी पिऊ नका असं डॉक्टर तुम्हाला सांगतील. तुम्ही आल्यानंतर लगेच पंखा न लावता बाहेरची हवा आणि घरात असलेलं वातावरण याच्यामध्ये जो फरक आहे त्याच्याशी थोड्या ऍडजस्ट व्हा. आधी नुसते हातपाय तोंड धुवून या, नुसते स्वस्थ बसा. बाहेर रणरण त्या उन्हातून आलेला असाल, घरात तेवढी भट्टी नसेल, पण घरातल्या वातावरणाशी थोडे समरस व्हा आणि मग पंखा लावा, मग पाणी प्या असं जसं सांगतील तसं घरात गेल्यानंतर तिथं काय जे आहे तर त्याच्याशी समरस व्हायला थोडा वेळ घ्या आणि समरस व्हा. तुमची शांती राखून समरस व्हा, कारण घरच्यांना कदाचित तुमच्या शांतीचा आधार मिळेल. जर तुम्हीच एकदम की तुम्ही हे काय बोलताय म्हटलं तर ते म्हणतील मग आम्ही बरे. आम्ही बरे म्हणजे ते बरे नसतात. तुम्ही ध्यान करून हे काय चिडताय असं घरी म्हणतात त्याच्यापेक्षा आम्ही बरे, तर ते बरे नाहीयेत. पण त्यांची अशांती पाहून तुम्ही दुप्पट अशांत होत असाल तर तुम्हाला ऐकायला लागेल की आम्ही बरे, त्यांचं बरं नाहीये, पण ते तुमच्यापाशी आधार शोधत. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमची शांती, तुमची समाधान, तुमचं समाधान टिकून इथं ज्या सर्वाभूती प्रेम हे ऐकलेलं आहे, तर घरातले जे आहेत तर ते सर्वाभूती या सर्वाभूतीपेक्षा थोडे आपले देखील आहेत, थोडं ममत्व देखील त्यांच्याबद्दल आहे. म्हणून प्रेम, शांती समाधान राखून आणि देवाची ती भूते म्हणून या, म्हणून रस्त्यावरच्या गर्दीत तुम्ही पाहत जाल तेव्हा तुम्हाला जमेल. प्रकृती आणि प्रकृती याचा जेव्हा संबंध येईल घरातल्या व्यक्तींशी तेव्हा त्यांच्या ठिकाणी देखील स्वतःचं जे शांती समाधानाने तुम्ही युक्त आहात त्या शांती समाधानाला धरून बोला. त्यांचे विषय असले तरी, इतर अन्य विषय असले तरी, आणि तेच ऑफिसमध्ये. म्हणून ध्यानातून उठल्यानंतर ध्यान जणू मोडलंच नाही अशा प्रकारे निस्तरंग रहा, दीर्घ काळ रहा. ध्यानातून उठल्यानंतर घरी जाताना अशा निस्तरंगतेतूनच जा. मला माहिती आहे की तुम्ही निस्तरंगतेतून घरी जाऊ शकणार नाही, तुमच्या मनात तरंग निर्माण होतील, पण तुम्ही त्या शांतीच्या अधिष्ठानावर उठणारे जे तरंग आहेत ते तरंग त्याची मॅनेजमेंट असं मी म्हणेन, ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे जरासं ओळखावं, एवढंच मला सांगायचंय. तुमच्या मनामध्ये निरनिराळे भावभावना निर्माण होतील, तुमच्या अधिष्ठानापेक्षा जरा त्या वेगळ्या आहेत असं तुम्ही ओळखावं आणि त्यांना बाजूला सारावं. तुम्ही तुमच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, मग तुम्ही घरी जाल अथवा ऑफिस मध्ये जाल तेव्हा तुम्ही जरा तुमच्या मध्येच राहायचा प्रयत्न करा आणि बाहेरचे विषय समजून घ्या. बाहेर जग जसं असायचं तसंच आहे. तुम्ही ते कसे संसाराच्या विषयामध्ये अगदी बुडून गेलेले आहेत म्हणून त्यांची कीव नका करू. तुम्ही तुमच्या शांतीत राहा. ते जसे असायचे तसेच आहेत. तुम्ही इथं ही अशांती इतकी कशी आहे, काय संसाराचे विषय आहेत असं नका म्हणू. ते तुम्ही स्वामीजींकडे आलेले होतात, ध्यान मंदिरात होतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते तसेच चालू होते. तुम्ही गेल्यानंतर फक्त त्या विषयामध्ये तुम्ही जात आहात. तुम्ही तुमचं अंतरंग सोडू नका आणि समजून घ्या की हे वरवरचे तरंग जगात असेच असणार आहेत. तुम्ही शांती राखून त्याला प्रतिसाद देता येईल तेवढा द्या. तुम्ही प्रेम राखून त्याला प्रतिसाद देता येईल तेवढा द्या. उलट तुमच्यापाशी त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं सोल्युशन आहे. व्यावहारिक विषयांचं देखील तुमच्याकडे जास्त चांगलं सोल्युशन आहे, कारण तुम्ही ध्यान करून आलेले आहात, तुम्ही शांती राखून आलेले आहात. त्या शांतीतून निघणारं जे सोल्युशन आहे, जो उपाय आहे, तो कदाचित अधिक चांगला असू शकेल. पण त्या प्रश्नांमध्ये लक्ष घालायला कंटाळू नका. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. तू सर्व काळामध्ये माझं अनुस्मरण कर आणि ज्या ज्या गोष्टींना तोंड द्यायला लागेल त्या सगळ्या गोष्टींना तुला तोंड द्यायचंच आहे. इथं जी पारमार्थिकी सत्ता तुम्ही अनुभवता आणि पारमार्थिक भावनेमध्ये तुम्ही असता, त्याच्यातून व्यावहारिक सत्तेमध्ये तुम्ही जातात, ती व्यवहाराच्या अंगाने खरी आहे, ती तशीच आहे. तिथं द्वेष आहे, मत्सर आहे, काम क्रोध आहेत, तिथं राजकारण आहे, तिथं उणीदुणी आहेत. आणि तुम्ही बाहेरच्या जगातून इथं येता, इथं जे एक छोटंसं स्वतंत्र विश्व आहे, त्या विश्वामध्ये तुम्ही तुमची स्वतःची शक्ती रिगेन करत असता. तुमची आतली शक्ती तुम्ही मिळवत असता, तुम्ही शांती मिळवत असता, पण अंततः तुम्हाला बाहेर जायचंही आहे. तुम्हाला बाहेर जायचं आहे. बाहेर जाऊन तुम्ही इथं जे मिळालेलं आहे ते वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या चार जणांचा आधार व्हायचा आहे. जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना देखील जास्त विश्वासू वाटायचं आहे, त्यांचं मन मोकळं करायचं साधन वाटायचं आहे, त्यांना दिलासा देण्याचं देखील तुम्ही साधन कदाचित होऊ शकाल. त्यांच्या अशांततेने तुम्ही अशांत व्हायचं नाहीये. हाही अभ्यासच आहे. ध्यानाचा अभ्यास जितका अवघड आहे तितकाच हा अभ्यास अवघड आहे. ध्यानाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला जगताबरोबरच भांडायला लागतं. ध्यानाच्या अभ्यासामध्ये देखील तुमचं जे विश्व आहे बाहेरचं तेच उभं राहतं आणि त्याला तुम्ही बाजूला सारायचा प्रयत्न करता, त्याच्यापासून साक्षी राहायचा प्रयत्न करता. तुम्ही विचारांचे साक्षी होता, पण तरी देखील जगतामध्ये गेल्यानंतर परत त्या सगळ्याला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे. असा कोणताच उपाय नाहीये. हे जे गणेशपुरम आहे, असे सगळे साधक एकत्र राहतात, सगळी साधकांची घरं एकत्र राहतात असं थोडंच सगळीकडे असणार आहे. तसं नसणार आहे. तुमचा शेजारी, आता तो शेजारी आहे, तुम्हाला आता निवडानिवड करण्याचा अधिकार नाहीये. तो तुमच्या शेजारी येऊन बसलेला आहे. तुम्ही ज्या सोसायटीत आहात ती सोसायटी आता ती तुमची आहे. आता जे जसं आहे तशामध्ये तुम्हाला सुखाने राहायचं आहे. आणि इथं गणेशपुरम वासियांना देखील, इथं देखील विविध प्रकृतीचे लोक आपापच आहेत, त्यातल्या त्यात सगळे साधक आहेत असं मी म्हणेन. एकमेकांकडे पाहायचं नाहीये, तुम्ही तुमच्या सोसायटीत एकमेकांकडे पाहायचं नाहीये, हा असा कसा तो तसा कसा. आता ते तसेच आहेत. मी शुक्रवार पेठेत राहत होतो, हाच गुरुवारचा सत्संग सुरू झाला की समोरच्या इमारतीत राहणारी जी मंडळी होती ते आधी तरी कुकर करून घ्यायचे किंवा नंतर तरी आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील या सत्संगाच्या आड येऊ नयेत अशी ते काळजी घ्यायचे. त्या सगळ्या घरातून बसून ते ऐकायचे. आमच्या समोर राहणारे एक पेपरवाले तर ते म्हणत असत की तुमचं बोलणं म्हणजे अगदी स्पष्ट मला ऐकू येतं. शला टला टला ट असं म्हणायचे. आमच्याकडे पेपर टाकायला यायचे आणि दरवेळी सांगून जायचे की मी त्या लाईन लवकर संपवतो माझी आणि घरात बसतो, ते बँकेत कामाला जायचे. पण 8:30 ते 9:30 असं तो अवतीभोवतीचा परिसर ज्यांना शक्य होतं ते, ज्यांना शक्य नव्हतं, कारण आमच्या इथं जो स्पीकर असायचा तो सगळीकडे ऐकू यायचा, रस्त्यावर देखील ऐकू जायचं. तिथं हे नव्हतं की तुमचा आवाज इकडे ऐकू येतो आणि तिकडे ऐकू जातो आणि हा आवाज नको, असे लोक नव्हते. पण मीही समजून घ्यायची गरज होती की ते रोज परमार्थ करणारे लोक नाहीयेत. मी त्यांच्याकडे प्रेमानेच पाहायचं होतं. ते जसे आहेत तसे आहेत, मी जसा आहे तसा त्यांनी मला स्वीकारलेला आहे. आता ते जसे आहेत तसं ते असतील. त्यांच्यापैकी कोणाला कदाचित माहितीही नाही, हे ऐकत असताना बळजबरीने देखील ऐकायला लागत असेल, पण त्यांनी मला स्वीकारलेलं होतं. त्यांच्या इतर सगळ्या कृतींमध्ये कोणीच वाईट नव्हतं तरी मला त्यांना स्वीकारायचं आहे. जगा आणि जगू द्या, तुम्ही तुमचं जीवन जगा, ते शांती समाधानानी जगा. आणि दुसऱ्याचा आणि तुमचा जेव्हा छेद होतो, जेव्हा एकमेकांशी संबंध येतो, तेव्हा तुम्ही तुमची शांती तितकी नका सोडू असं मी म्हणेन. तुम्ही इथं जे ऐकलेलं आहे ते काय जेवढं जमेल तेवढं आचरणात आणायचा प्रयत्न करा. तुमच्याशी भांडणाऱ्यांना देखील कळेल की हाच आपल्याला खरा आधार आहे. तुमच्यावर अविश्वास असणाऱ्यांना देखील कळेल की हाच खरा आपल्या विश्वासाला पात्र आहे. याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. कोणाला हळूहळू कळेल, कोणाला लगेच कळेल, कोणाची प्रकृती तेवढी अनुकूल नसेल, पण हे सगळे यांच्या अंतर्यामी राम आहे असा तुमचा बोध असेल, असा तुमचा बोध असेल, तो तर निदान राहू दे. हा जगाचा प्रश्न नाहीये, हा आपला प्रश्न आहे. आणि आपण त्या बोधात राहण्याचा प्रयत्न करू. आणि जिथं अगदीच जमणार नाही तिथं आपण साधनेत किती कमी पडतोय हे प्रभू आपल्या लक्षात आणून देतोय असं समजा. हे प्रभू आपल्या लक्षात या व्यक्तीच्या रूपाने आणून देतोय. आपण इथं शांती मिळवूनच जाऊ, ती शांती टिकवण्यात आपण तितके अजून यशस्वी नाही झालो तर होऊ यशस्वी, एवढं काही नाही. जसं ध्यान आज नाही नीट जमलं तर उद्या जमेल असं आपण म्हणतो की नाही, तसंच जगात वावरायचं आहे, तसंच जगात राहायचं आहे. काय करू, ध्यानातून मिळणारी शांती आणि व्यवहारात शिरताना येणारी अशांती यामध्ये बफर म्हणून तुमची शांतीच ठेवा. ती बफर शांतीच असू देत. तुमची धारणा ठेवा, तुमचा विवेक ठेवा, यालाच बफर बनवा. एरवी नाम देखील जर अबोधानी घेतलं, नाम घेतानाही कुठलाच नीट विचार नसेल, तर नाम ही बफर राहू नाही शकत. खरं बफर राहू शकतं ते तुमच्या आत असणारी धारणा, तुमचा विवेक हाच बफर असू शकतो. तो बफर ठेवा. मग तो बफर ठेवल्यानंतर त्या शांतीनी नाम घ्या, त्या शांतीच्या आधाराने चिंतनपूर्वक राहा, त्या शांतीच्या आधारावर आत्मनात्म विवेक करा, असं करत राहा. तुम्हाला हे जमेल हे मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला हे जमेल. जर राणीसारखी मुलगी म्हणतीय की मी या अशा प्रकारच्या एक एक आजारी आणि अंथरुणाला खिळून राहिलेल्या व्यक्तीचं सगळं करत असताना खरा तुमच्या बोधाची परीक्षा आहे. जर ती म्हणतीये की मला हे जमतंय, होते मानसिक उलघाल होते. खरं असं असतं की कोणीही घरात आजारी पडलं ना तर आपल्या सुखावर आक्रमण होतं. आपण जे आपल्या सुरक्षित जागी असतो ना तिथून ती व्यक्ती तुम्हाला बाहेर काढते. तुम्हाला असं वाटतं की आता आपलं कसं होणार, आता आपली अशांती राहणार, आता माझं ध्यान होणार नाही, आता माझं नाम होणार नाही, आता माझं श्रवण बुडेल. पण तुम्ही श्रवण नाम ध्यान याच करता करत होतात की कधीतरी हा प्रसंग तुम्हाला येईल, तो तुमच्या परमार्थाची परीक्षा असेल. तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर चिडू नका. तर तुम्ही स्वार्थी असाल, तुम्ही तुमचं कर्तव्य टाळत असाल तर तुम्ही स्वार्थी असाल, तुम्ही इतके अस्वस्थ होत असाल तर तुम्ही स्वार्थी असाल. ही राणी जसं जमवते तसंच जमवा असं मी म्हणेन. आपण हे सगळं जगतात वावरण्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी म्हणून इथं येतो आहोत, आणि इथं जे मिळतं आहे ते जगात आपल्याला टिकवायचं आहे या निश्चयाने तुम्ही जगामध्ये जा. जेवढं टिकवता येईल तेवढं टिकवा, परत इथं या, परत इथं शक्ती घ्या आणि परत जगामध्ये जा. तुमची शक्ती वाढेल, असं करता करता तुमची शक्ती वाढेल. अशी किती अपरमार्थी मंडळी आहेत की घरात पेशंट 10-10 वर्ष असताना ते शांती राखून करतात. घरात विपरीत प्रकृतीची मंडळी असताना देखील त्यांची शांती ढळत नाही. सगळेच परमार्थाला अनुकूल घरात देखील असतील असं नाही, तरी देखील ते उत्तम करतात. मग तुम्ही तर परमार्थी आहात, तुम्ही तर विचार घेऊन जात आहात, तुम्हाला हे जमेल. तुम्ही हे जमवण्याच्या दृष्टीने विचार करा म्हणजे तुम्हाला ते जमेल. आणि हे अशा प्रकारे जमावं हीच तर स्वामीजींची इच्छा होती. मला नक्की असं वाटतं की हे जमेल. पण या निमित्ताने मी निवेदन तरी करतो की इथं तरी व्यवहार उत्पन्न, इथं तुम्ही काय किती काल कान आला नाही, परवा का आला नाही, अशा खूप चौकशा, मग कशी चाललीय नोकरी, कसा चाललाय धंदा, कशा ऑर्डर्स आहेत की नाहीयेत, असं इथं नका बोलू. इथं काही करू नका. इथून उठा केंद्र झाल्यानंतर, आणि या इथं जे मिळवलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्ही परत जा. अधिकाधिक तुम्ही हीच मनस्थिती टिकवा, मग घरातही तुम्हालाही टिकवता येईल तितकी टिकवा. मधून अधून तुम्ही परत परत थोडस नाम घेऊन, थोडस ध्यान करून, थोडस चिंतन करून शांत व्हायला शिका आणि त्या शांतीचा व्यवहारात उपयोग करायला शिका. तरच आपण जो परमार्थ करतो तो यशाला जाईल असं मला वाटतं, असं मला वाटतं. आणि तो तसा यशाला जावो अशी माझी प्रार्थना देखील आहे. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर डोळे मिटून शांत बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी राम राम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी।